उत्पत्ती प्रकरण 30. याकोबास आपल्यापासून काही मूलबाळ होत नाही असे पाहून राहेल आपल्या बहिणीचा मत्सर करू लागली आणि ती याकोबास म्हणाली, आपण मला पुत्रवती करा नाहीतर माझा प्राण चालला. तेव्हा याकोब राहेलीवर रागावून म्हणाला, मी काय देवाच्या ठिकाणी आहे? त्यानेच तुझ्या पोटी फळ निपजू दिले नाही. मग ती म्हणाली, पहा, ही माझी दासी बिल्हा आहे, हिजपाशी जा, म्हणजे ही माझ्या मांडीवर प्रसूत होऊन हिच्यामुळे माझे घर नांदते होईल. तेव्हा तिने आपली दासी बिल्हा त्याला बायको करून दिली आणि याकोब तिजपाशी गेला. बिल्हा याकोबापासून गर्भवती होऊन तिला मुलगा झाला. मग राहेल म्हणाली, देवाने माझा न्याय केला आहे आणि माझे गाऱ्हाणे ऐकून मला मुलगा दिला आहे. म्हणून तिने त्याचे नाव दान ठेविले. मग राहेलीची दासी बिल्हा याकोबापासून पुन्हा गर्भवती होऊन तिला दुसरा मुलगा झाला. तेव्हा राहेल म्हणाली, मी आपल्या बहिणीशी प्रचंड झुंबी करून यश मिळविले आहे. आणि तिने त्याचे नाव नफ्ताली ठेविले. आपले जनन थांबले असे लेआ हिने पाहून आपली दासी जिल्पा याकोबाला बायको करून दिली. याकोबापासून लेआ हिची दासी जिल्पा हिला मुलगा झाला. तेव्हा लेआ म्हणाली, मी केवढी भाग्याची. आणि तिने त्याचे नाव गाद ठेविले. लेआ हिची दासी जिल्पा हिला याकोबापासून दुसरा मुलगा झाला. तेव्हा लेआ म्हणाली, मी मोठी धन्य आहे, इतर स्त्रिया मला धन्य म्हणतील. म्हणून तिने त्याचे नाव आशेर ठेविले. गव्हाच्या हंगामात रौबेन शेतात गेला असता त्यास पुत्रदात्रीची फळे मिळाली. ती त्याने आपली आई लेआ हिला नेऊन दिली. तेव्हा राहेल लेआ हिला म्हणाली, पुत्रदात्रीची फळे तुझ्या मुलाने आणली आहेत, त्यातली काही मला दे. तेव्हा ती तिला म्हणाली, माझा नवरा तू घेतला हे काय थोडे झाले? म्हणून तू माझ्या मुलाने आणलेली फळेही घेऊ पाहतेस? राहेल म्हणाली, तुझ्या मुलाने आणलेल्या पुत्रदात्रीच्या फळांचा मोबदला नवरा आज रात्री तुझपाशी निजेल. संध्याकाळी याकोब शेतातून घरी आला तेव्हा लेआ त्यास सामोरी जाऊन म्हणाली, आपण मजपाशी या, माझ्या मुलाने आणलेली पुत्रदात्रीची फळे देऊन मी आपणाला खरोखर भाड्याने घेतले आहे. तेव्हा त्या रात्री तो तिजपाशी निजला. देवाने लेआ हिचे गाऱ्हाणे ऐकले आणि ती गर्भवती होऊन याकोबापासून तिला पाचवा मुलगा झाला. तेव्हा लेआ म्हणाली, मी आपली दासी माझ्या नवऱ्यास दिली, म्हणून देवाने मला हे वेतन दिले आहे. आणि तिने त्याचे नाव इस्साखार ठेविले. याकोबापासून लेआ पुन्हा गर्भवती होऊन तिला सहावा मुलगा झाला. तेव्हा लेआ म्हणाली, देवाने मला चांगले आंदण दिले आहे, या खेपेस माझा नवरा माझ्याशी मिळून राहील, कारण त्याला माझ्या पोटी सहा मुलगे झाले आहेत. म्हणून तिने त्याचे नाव जबुलून ठेविले. त्यानंतर तिला एक मुलगी झाली, तिचे नाव तिने दीना ठेविले. मग देवाने राहेलीची आठवण केली आणि त्याने तिचे ऐकून तिची कूस वाहती केली. ती गर्भवती होऊन तिला मुलगा झाला. ती म्हणाली, देवाने माझी अप्रतिष्ठा दूर केली आहे. आणि तिने त्याचे नाव योसेफ ठेवून म्हटले, परमेश्वर मला मुलाची आणखी जोड देवो. याकोबाने लाबानाशी केलेली देवघेव. राहेलीस योसेफ झाला तेव्हा याकोब लाबानास म्हणाला, माझी रवानगी करा, म्हणजे मी स्वदेशी आपल्या ठिकाणी जाईन. मी ज्यांच्यासाठी आपली चाकरी केली त्या माझ्या बायका व मुले मला द्या, म्हणजे मी जातो. मी आपली चाकरी कशी काय केली ती आपणाला ठाऊक आहेच. तेव्हा लाबान त्यास म्हणाला, तुझी माझ्यावर कृपादृष्टी असल्यास राहावयाचे कर. तुझ्यामुळे परमेश्वराने माझे अभिष्ट केले आहे हे मला शकून पाहून कळले आहे. तो आणखी म्हणाला, तुझे वेतन काय ते मला सांग, ते मी तुला देईन. तो त्यास म्हणाला, मी आपली सेवा कशी केली आणि आपली जनावरे माझ्या निगेखाली कशी होती हे आपणाला ठाऊकच आहे. मी येण्यापूर्वी आपणाशी थोडे होते, ते आता बहुतपट वाढले आहे. जेथे माझा पाय लागला तेथे परमेश्वराने आपले कल्याण केले आहे. तर आता मी स्वतःच्या घरादाराचे केव्हा पाहू? लाबान म्हणाला, मी तुला काय देऊ? याकोब म्हणाला, मला काही देऊ नका, माझी केवळ एकच गोष्ट कबूल कराल तर मी पूर्ववत आपले कळप चारित व सांभाळीत राहीन. आज मी आपल्या कळपात फिरून त्यातील मेंढरांपैकी ठिपकेदार, कबऱ्या आणि काळ्या रंगाची मेंढरे, तसेच शेरडांपैकी ठिपकेदार व कबऱ्या रंगांची शेरडे वेगळी काढीन. हेच माझे वेतन. उद्या आपण माझ्या वेतनाचा हिशोब पाहण्यास आला तर माझ्या प्रामाणिकपणाची आपणालाही साक्ष पटेल. म्हणजे शेरडांपैकी जी ठिपकेदार व कबरी नाहीत व मेंढरांपैकी जी काळी नाहीत अशी काही मजपाशी निघाली तर ती चोरीची समजा. तेव्हा लाबान म्हणाला, ठीक, तुझ्या म्हणण्याप्रमाणेच होऊ दे. तेव्हा त्याच दिवशी बांडे व ठिपकेदार एडके, थोडा बहुत पांढरा रंग असलेल्या सर्व ठिपकेदार व कबऱ्या शेळ्या आणि मेंढरांपैकी सगळी काळी मेंढरे ही वेगळी करून लाबानाने आपल्या मुलांच्या हवाली केली. त्याने आपणामध्ये व याकोबामध्ये तीन मजलांचे अंतर ठेविले आणि याकोब लाबानाचे बाकी उरलेले कळप चारित राहिला. मग याकोबाने लिबने, बदाम आणि अर्मोन ह्या झाडांच्या हिरव्या व कोवळ्या छड्या काढिल्या व त्या सोलून पांढऱ्या पट्ट्या काढिल्या आणि त्यांच्या अंतरसालीचे पांढरे अंग उघडे केले. त्या सोललेल्या छड्या त्याने त्या शेळ्या मेंढ्यांसमोर त्यांच्या पाणी पिण्याच्या पन्हाळात व कुंड्यात ठेविल्या. त्या पाणी पिण्यास येत तेव्हा फळत. त्या छड्यांसमोर शेळ्या मेंढ्या फळत आणि त्यास बांडी, ठिपकेदार व कबरी अशी पोरे होत. मग याकोबाने कोकरे वेगळी केली आणि लाबानाच्या कळपात असलेल्या बांड्या व काळ्या मेंढ्यांकडे कळपांची तोंडे केली. त्याने आपले कळप वेगळे केले, लाबानाच्या कळपात ठेविले नाहीत. धष्टपुष्ट मेंढ्या फळत तेव्हा त्यांच्या दृष्टीसमोर डोण्यात तो त्या छड्या ठेवी यासाठी की त्यांनी त्या छड्यांच्या दरम्यान फळावे. मेंढ्या निर्बळ असल्या म्हणजे त्या छड्या त्यांच्यापुढे तो ठेवीत नसे. या प्रकारे दुबळ्या त्या लाबानाच्या व धष्टपुष्ट त्या याकोबाच्या झाल्या. अशा रीतीने तो मनुष्य फार संपन्न झाला आणि पुष्कळ शेरडे, मेंढरे, दास, दासी, उंट व गाढवे त्याने संपादन केली.